विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुणे महापालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या मुळा मुठा नदी संवर्धन प्रकल्पाला केंद्र सरकारतर्फे 171 कोटी रुपयांचा अनुदान निधी देण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून आणि जपानच्या जायका कंपनीकडून महापालिकेला अनुदान दिलं जाणार आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनानं 2024-25 या आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी 371 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतील 200 कोटी रुपये महापालिकेला गेल्या 2 महिन्यात मिळाले असून उर्वरित 171 कोटी रुपयांच्या अनुदानाचा आदेशही केंद्र शासनानं दिला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी आज पत्रकारांना दिली. 2024-25 या आर्थिक वर्षाचा आजचा शेवटचा दिवस असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं थकबाकीदार मालमत्ता धारकांना तात्काळ कर भरण्याचं आवाहन केलं आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत कर भरता येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागानं शहरातली 18 विभागीय करसंकलन कार्यालयं आणि कॅश काउंटर्स खुली ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी कळवलं आहे. ईद उल फित्र अर्थात रमझान ईद आज देशभर उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पुण्यातही आज मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. पुणे सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम धर्मीय नागरिकांनी सामूहिक नमाज अदा केली. सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या नेत्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल देऊन रमझान ईदच्या शुभेच्छा दिल्या. स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आज पुण्यातल्या विविध मठांमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि विशेष पूजापाठ करण्यात आला. भाविकांनी सकाळपासूनच स्वामी समर्थांच्या मठ मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. सिंधी समाजाचं नवीन वर्ष आणि भगवान साई झुलेलाल यांच्या 1075व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे आज पुण्यात चेटीचंड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. पुणे पिंपरी चिंचवड आणि परिसरातल्या सुमारे 4,500 सिंधी बांधवांचा या महोत्सवामध्ये सहभाग होता. राज्यात गेल्या 5 वर्षात अर्भक मृत्यूदरात घट होत असल्याचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागानं केला आहे. राज्याचा नवजात अर्भक मृत्यूदर 11% असल्याचं केंद्र शासनाच्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागानं म्हटलं आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये नवजात शिशूंसाठी 55 विशेष काळजी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षात उपचार देऊन यशस्वीपणे घरी सोडलेल्या बालकांचा दर चांगला असल्याचा दावा राज्याच्या आरोग्य विभागानं केला आहे. पुणे शहरात 1 ते 15 वयोगटातल्या मुलामुलींसाठी जॅपनीज एन्सेफेलायटीस म्हणजेच जेईची लस देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेनं 1 मार्चपासून सुरू केलेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 2,26,000 मुलामुलींना लस देण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या लसीकरणासाठी आपल्या जवळच्या शाळा अंगणवाडी केंद्र किंवा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी केलं आहे. स्त्रिया बहुतेक वेळा अवास्तव अपेक्षा आणि स्वतःविषयीचा अपराधी भाव मनात घेऊन जगतात. त्यामुळे या भावनेचा ताण असह्य होऊन अनेक स्त्रिया आत्मघातकी विचारांपर्यंत पोचतात असं निरीक्षण पुण्यात झालेल्या एका परिसंवादात मान्यवर वक्त्यांनी नोंदवलं आहे. आत्महत्या प्रतिबंधासाठी समुपदेशनाचं महत्वाचं सामाजिक कार्य करणाऱ्या कनेक्टिंग ट्रस्ट या संस्थेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी लिस्निंग टू द व्हॉइसेस ऑफ वुमेन या विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकेएस फाउंडेशनच्या संस्थापक बरखा बजाज, माहेर संस्थेच्या संस्थापक सिस्टर ल्युसी कुरियन, विधिज्ञ संध्या देशपांडे, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी शेख, वरिष्ठ संपादक कोरिना मॅन्युअल यांनी यावेळी विचार मांडले. समाजशास्त्र अभ्यासक डॉ मेघा देऊस्कर यांनी परिसंवादाचं संचलन केलं. पुणे महापालिकेच्या 5 जलतरण तलावांमध्ये यूव्ही फिल्टर बसवले जाणार आहेत. या प्रकारचे फिल्टर बसवणारी पुणे ही राज्यातली पहिली महापालिका ठरणार आहे. पुणे महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्लोरीनचा वापर केला जातो. क्लोरीनच्या अतिवापरामुळे अनेकांना त्वचा आणि श्वसनाचे आजार होतात. त्यावर उपाय म्हणून हे फिल्टर लावण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासनानं कळवलं आहे. पुणे आणि परिसरात आज सकाळपासूनच आकाश अंशतः ढगाळ आहे. कमाल तापमान 39 तर किमान तापमान 21.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. उद्याही आकाश अंशतः ढगाळ राहील, तसंच हलक्या पावसाचाही पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.